स्वामींचा भक्त संप्रदाय खूप मोठा आहे. स्वामींनी समाधी घेतल्यानंतर अनेक वर्ष होऊन सुद्धा आजही स्वामींच्या अस्तित्वाचे अनुभव भक्तांना येत आहेत. या भक्त संप्रदायातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे भक्त बसप्पा. भक्त बसप्पानं सर्वसंग परित्याग करून स्वामीदास होण्याचं ठरवलं. तेव्हा स्वामी समर्थांनी बसप्पाची अविचल भक्ती पाहून त्याच्यावर नितांत कृपा केली. प्रत्येक भक्ताच्या आयुष्याचं अंतिम ध्येय असतं ते स्वामींच्या चरणाशी स्थान मिळवणं, म्हणजेच स्वामीदास होणं.
स्वामी अखंड